बहिः अन्तश्च भूतानाम् अचरम् चरमेव च सूक्ष्मत्वात् तद् अविज्ञेयम् दूरस्थम् चान्तिके च तत्। 13वा अध्याय 15वा श्लोक। ज्ञेयाचं वर्णन करणारा प्रत्येक श्लोक कठिण आहे। कठिण अशा करता आहे की आपला अनुभव ज्या संबंधी नाही त्या संबंधी बोलणं चाललेलं आहे म्हणून कठिण आहे। आपल्याला ज्याच्या संबंधी माहीत आहे त्याच्या संबंधीचं बोलणं सोपं आहे। ते ज्ञेय जर माहीत झालं, त्या ज्ञेयाला जर कोणी प्राप्त करू शकला तर त्या ठिकाणी शब्द संपून जातात, शब्द शिल्लक राहत नाहीत। शब्द उच्चारणारा जो आहे तो वेगळेपणाने शिल्लक राहत नाही, मी शब्द उच्चारतो अशा भावाने तो शिल्लक राहत नाही। असं असल्यामुळं आणि या गोष्टीचा आपल्याला अनुभव नसल्यामुळं ज्ञेयासंबंधीची जी गोष्ट आहे ती गोष्ट कठीण होऊन गेलेली आहे। भगवद्गीता सांगत असताना कधी कधी आपल्या बाजूनी सांगितली गेलेली आहे आणि आपल्या बाजूनी सांगितली गेलेली आहे अशा वेळा भरपूर आहेत। आपल्याला अनुभव असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सापेक्ष जे सांगितलं गेलेलं आहे ते भरपूर आहे आणि आपल्याला ज्याचा अजिबात अनुभव नाही त्या बाजूनी जे सांगितलं गेलेलं आहे ते कठीण वाटतं। एक नदी आहे, त्या नदीच्या अलीकडे आपण आहोत त्यामुळे नदीच्या अलीकडचं सगळं आपल्याला माहीत आहे। नदीच्या पलीकडे देखील काही गोष्टी आहेत पण त्या आपल्याला माहीत नाहीत, आपण त्याच्या संबंधी मुळीच जाणत नाही अशा त्या गोष्टी आहेत। आणि मधून एक नदी वाहते आहे, ही नदी असल्यामुळे आपण पलीकडचं जाणू शकत नाही। समर्थ असं म्हणतात की एक बाळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले, उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप, उगमा पहिलीकडे गेले तेथोनी परतोनी पाहिले तव पाणी चाटले काही नाही। नदीच्या या बाजूनी त्या बाजूच्या संबंधी कल्पना आपण करू शकतो, काय असेल पलीकडे अशी कल्पना करू शकतो, पण ते जर जाणायचं असेल तर या बाजूला असलेले आपले पाय सोडायला लागतात, हा काठ सोडायला लागतो, हा काठ सोडून पलीकडे जायला लागतं। आपण देहबुद्धीच्या काठावर उभे आहोत, देहबुद्धीचा काठ सोडायला लागेल आणि ते कठीण आहे। मनावर विसंबून राहणं सोडायला लागेल आणि ते कठीण आहे। आपली बुद्धी कदाचित बायस असते पण ती आपली बुद्धी असते, त्यामुळं आपली बुद्धी जे आपल्याला सांगते ते आपल्याला खरं वाटतं, बरोबर वाटतं, ते सोडायला लागेल। आणि धरायला काय लागेल, तर काहीच धरायचं नाहीये, हे अवघड आहे। धरायचं काहीच नाहीये आणि सोडायचं आपलं सगळं आहे, ही गोष्ट कठीण आहे, ही गोष्ट जड आहे। इकडचे तर पाय सोडायचे आहेत, आणि पलीकडचं धरण्यासारखं असं काहीही नाही। असं असल्यामुळं इकडचे पाय सोडवत नाहीत, मग तिकडच्या गोष्टी समजणार नाहीत। अशी ती अडचण होऊन बसते. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य आपल्याला समजतं, काहीतरी समजतं. अहंकार आहे, आपल्या ठिकाणी आहे, आपल्याला माहीत आहे, आपण जाणतो त्या अहंकाराला. आपण चार चौघात कबूल नाही करणार की मी अहंकारी आहे, तरी देखील आपण अहंकाराला जाणतो, आपल्याला माहिती आहे अहंकार काय आहे, आपल्या ठिकाणी आहे हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे काय सोडायला सांगितलेलं आहे ते आपल्याला कळतं आहे. बलम दर्पम कामम क्रोधम प्रत्येकाचा आपल्याला प्रत्यय आहे, अनुभव आहे. त्यामुळं आपल्याला जे सोडायला सांगितलेलं आहे त्या आपण ज्या काठावर आहोत त्या काठावरचं सोडायला सांगितलेलं आहे ते आपल्याला समजतं आहे. काय सोडायला सांगितलंय ते यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्तः सविशिष्यते. आपल्याला समजतंय हे बोलणं. जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय मनाने नियमित करून यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन. आपल्याला समजतंय इंद्रिय आपल्याला माहिती आहेत, इंद्रियांच्या ओढी आपल्याला माहिती आहेत, त्या आपल्याला कशा नाचवतात तेही आपल्याला माहीत आहे. आपण कसे अनेक वेळेला फशी पडलेले आहोत आपल्याला माहीत आहे. त्याचं मनाने नियमन करायचं कठीण असलं तरी देखील आपण काही थोडं तरी जाणतो. नियमन करायचं ही गोष्ट थोडी तरी आपण जाणतो. कधीतरी तर केलेलं असेल. अगदी एक सिनेमा रिलीज झालेला आहे पण आपली परीक्षा आलेली आहे, आपण सिनेमाला गेलेलो नाही आहोत. आपली इंद्रिय आपण मनाने कधीतरी नियमित केलेली आहेत, कधीतरी आवरून धरलेली आहेत, थोडीतरी भाषा समजतीय. कर्मेंद्रियही कर्मयोगम असक्तः. कर्मेंद्रिय जी आहेत ती कर्म योगामध्ये वापरायची आहेत आपल्याला समजतंय. अनासक्त पद्धतीने वापरायची तेवढं आपल्याला कळत नाहीये, पण आपल्याला कळते ते भरपूर आहे. काहीतरी आपल्याला समजतं आहे स्पर्शान कृत्वा बहिही. जे स्पर्श आहेत बाह्य विषयांचे, इंद्रियांना होणारे स्पर्श, ते बहिही म्हणजे बाहेरच ठेवून, बहिही बाह्यांश चक्षुहू च एव अंतरे भ्रुवो. आपले जे चक्षु आहेत ते दोन भुवयांच्या अंतरामध्ये लावायला सांगितलेले आहेत. चक्षु याचा अर्थ दृष्टी, डोळे तिरपे करून लावायचे नाहीयेत. विशिष्ट भाषा आहे पण आपल्याला ती कळतीये, कारण आपण असं पाहिलेलं आहे. आपल्या पाठीला कुठेतरी खाज कधीतरी सुटली असेल, आपण कल्पनेनी पाहिलेली आहे की कुठे सुटली आहे ती. आपल्या करंगळीला ठेच लागलेली असेल, करंगळीकडे डोळे न लावता देखील आपल्याला समजतं आहे, ते ठुसठुसणं समजतं आहे. कसे डोळे लावायचे ते आपल्याला माहित आहे, डोळे प्रत्यक्षात न पाहता कसं समजून घ्यायचं ते आपल्याला थोडं तरी माहिती आहे. तशाच प्रकारे भुवयांच्या आत पाहायला सांगितलेलं आहे, थोडी तरी भाषा समजते आहे. प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. आपल्याला काही ना काहीतरी समजतंय. हे मात्र जे सांगितलं जात आहे ते आपल्याला न समजणारं सांगितलं जात आहे. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत्परम ब्रह्म नसत् तद् नासदुच्यते. काही समजत नाहीये. जे जाणलं असताना अमृतत्वाला प्राप्त होतं याच्या संबंधीचं निरूपण जाणून उपयोग काय आहे? अमृतत्व प्राप्त झालं तर जाणलं असं म्हणायचं, निरूपण समजून नव्हे. बुद्धीनी समजून घेतल्यामुळं नव्हे. पुष्कळ दिवस आपण ज्ञेयासंबंधी ऐकतो आहोत, त्यामुळं ज्ञेयासंबंधी आपण जाणलं असं होत नाहीये. कुठेतरी तुम्ही मनानी जाणून घेत आहात, बुद्धीनी जाणून घेत आहात. मी एक तर्क उभा करतो आहे आणि त्या तर्कासंबंधी तुम्ही समजून घेत आहात. पण समजण्याची जी साधन आहेत ती परत बुद्धी आणि मन एवढीच आहेत आणि त्यांनी समजून घेत आहात. म्हणून समजून घेतलं असं म्हणू शकत नाही, कारण समजून घेतलं तर तुम्ही अमृतत्वाच्या बोधाला जायला पाहिजे, नाही गेलेले. याचा अर्थ कुठेतरी वरच्याच पातळीवर समजून घेतलेला आहे. असं असल्यामुळं ज्ञेयासंबंधीची चर्चा कठीण आहे, असं असल्यामुळं ज्ञेयासंबंधीचं बोलणं कठीण आहे, निरूपण कठीण आहे. बहिः अंतश्च, ते ज्ञेय जे आहे ते बाहेर आहे आणि आत आहे. बहिः अंतश्च भूतानां, सर्व भूतमात्रांच्या बाहेर ते ज्ञेय आहे आणि सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी देखील ते ज्ञेय आहे. आपल्याला समजण्यासाठी म्हणून प्रथम बाहेरचं वर्णन केलेलं आहे. बाहेर तेच ज्ञेय आहे असं म्हणतात. त्याच ज्ञेयासंबंधी बाहेरही दाखवलेलं आहे इंद्रियांना, मनाला, बुद्धीला जे बाहेर दिसत आहे ते ज्ञेय आहे. बहिः भूतानाम, तसंच अंतश्च भूतानाम, सर्व भूतमात्रांच्या बाहेर ते ज्ञेय आहे. सर्व भूतमात्रांच्या आत ते ज्ञेय आहे. उलट सुलट अशा भाषेमध्ये सतत भगवंत बोलत आहेत. अचरम चरमेव च, ते जड आहे तसंच ते चेतन देखील आहे. सूक्ष्मत्वात तद अविज्ञेयम, सूक्ष्मत्वामुळं ते मन बुद्धी इंद्रियांना गोचर नाही, अविज्ञेय असं आहे, त्यांना ते माहीत पडत नाही. दूरस्थम, ते अत्यंत दूर आहे. च अंतिकेच, तत आणि तेच आत देखील आहे. काय समजलं आणि सांगणार काय सांगणार. ते ज्ञेयच बाहेर सर्व ठिकाणी आहे. सर्वत पाणीपादंतत सर्वतोक्षी शिरोमुखम, सर्वत श्रुतिमल्लोके सर्व मावृत्य तिष्ठती, या ज्ञेयाचं वर्णन करणारेच श्लोक जे आधी आलेले आहेत ते तशा प्रकारे ते सगळीकडे बाहेर आहे. सगळे हात त्याचे आहेत, आपल्या हातासकट सर्व हात त्याचे आहेत, पाय त्याचे आहेत. असं वर्णन केल्यामुळं ज्ञेयासंबंधी काही समजत नाही ही अडचण आहे. पण भगवंतांना देखील अशाच कोलांट्या उड्या मारत ते समजवून सांगायला लागत आहे. त्याला दुसरा इलाज भगवंतांचा देखील नाही. तुम्ही लक्षात घ्या की आपण निर्गुणाविषयी ऐकतो आहोत. खरं म्हणजे निर्गुणाविषयी ऐकतो आहोत असं म्हटल्याबरोबर इथं हशा पिकायला पाहिजे, पण तुम्ही हसत नाही आहात, तुम्ही गंभीर होऊन बसलेले आहात. निर्गुणाविषयी ऐकता येत नाही. आपण निर्गुणाविषयी बोलतो आहोत, हशा पिकायला पाहिजे, निर्गुणाविषयी बोलता येत नाही. निर्गुणाचं वर्णन केलं जातं आहे, हशा पिकायला पाहिजे, तसाच हशा इथं दिलेला आहे. ते बाहेर आहे. काय बाहेर आहे? निर्गुणाविषयी विशेषण म्हणून सांगण्यासाठी देखील कुठेतरी गुणांचा उपयोग करायला लागतो एवढंच आहे, म्हणून ते सांगितलं जातं बाहेर आहे। ते जे ज्ञेय आहे ते ज्ञेय बाहेरही आहे असं सांगितलं जातं। पण म्हणून आम्ही जे डोळ्यांनी विश्व पाहतो ते नाही असंही लगेच म्हटलं जातं, ते आत देखील आहे। पण आत आम्ही जे मन जाणवतो, बुद्धी जाणवतो, अंतःकरण जाणवतो ते मात्र ते नाही। निर्गुण निरूपण करून सांगता येत नाही। निर्गुणाविषयी जर सांगायचं असेल तर काहीतरी गुणबोधक अशा विशेषणांनी सांगायला लागतं। असं असल्यामुळं परस्पर विरोधी अशी उदाहरणं द्यायला लागतात, कारण ते बाहेर आहे असं म्हटलं की आपण बाहेर पाहत राहू, त्याच वेळेला ते आत आहे असंही सांगायला लागतं। बाहेर आहे असं म्हटलं, सगुण रूपाने बाहेर आहे असं जर म्हटलं, शब्द खूप छोटे आहेत सगुण, पण बाहेर फार व्यापक आहे। पंचमहाभूत, पंचमहाभूतांच्या बाहेर असणारं देखील, म्हणजे आपल्या पंचभूतिक ही पृथ्वी आहे त्याच्या बाहेर असणारं देखील विश्व, सूर्यमाला आहे त्याच्याही बाहेर असणारं विश्व, मला कोणीतरी सांगितलं की आपल्याला जो ध्रुवतारा दिसतो तर तो 300 प्रकाश वर्ष दूर आहे पृथ्वीपासून, म्हणजे हे काय आहे काय 300 प्रकाश वर्ष? एका सेकंदाला 7,00,000 काही हजार किलोमीटर, 18,000 का काय असा एवढा प्रवास जर करत असेल सूर्यकिरण एका सेकंदाला, एका मिनिटाचे किती अंतर झालं, एका तासाचं किती झालं, 24 तासाचं किती झालं आणि एका वर्षाचं किती झालं, अशी 300 प्रकाश वर्ष दूर ध्रुवतारा आहे। म्हणजे आता आपण त्याचा जो प्रकाश पाहतो आहोत तो 300 प्रकाश वर्ष आधीच्या काळातला असा आत्ता आपल्याला दिसतो आहे, तो आत्ता त्या ठिकाणी नाहीये देखील, जिथं आपण आत्ता पाहतो आहोत तिथं तो नाहीये देखील, तो प्रकाश किरण प्रवास करत फक्त आपल्यापर्यंत आला आणि आपल्याला दिसला, पण आत्ता तो दुसरीकडेच कुठेतरी असेल। म्हणून बहिही भूतानाम असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा किती किती लांब आहे। आपल्याला ज्या काही आकाशगंगा सापडलेल्या आहेत आणि हा ध्रुवतारा आपण ज्या आकाशगंगेमध्ये आहोत त्याच आकाशगंगेमध्ये आहे, तो काही तिराईत नाहीये, आपल्याच आकाशगंगेतला तारा आहे। अशा काही आकाशगंगा सापडलेल्या आहेत आपल्या आकाशगंगेच्या व्यतिरिक्त असलेल्या। बहिही भूतानाम म्हणजे किती दूर तो असला पाहिजे, पण तिथं तो आहे, ते ज्ञेय त्या ठिकाणी देखील आहे असं भगवंत सांगतायत। फारच मोठी उदाहरणं दिली तरच समजतं, म्हणून खगोलशास्त्रीय उदाहरणं दिली। शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांनी बाहेरचं ज्ञान आपण घेतो, इंद्रिय बाहेरचं ज्ञान घेण्यासाठी म्हणून शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याचा उपयोग करतात, याच्यापेक्षा अन्य आणि कुठली गोष्ट आपल्याला माहिती नाही, कारण ते जाणणारं इंद्रिय आपल्यापाशी नाही। आपल्याकडे जर सातवं इंद्रिय आणि कुठलं असतं तर अजून एखादा विषय असूही शकेल, आपल्याला तो माहिती नाहीये। आणि सहाच्या ऐवजी जर पाच इंद्रिय आपल्याला असती तर सहाव्या विषयासंबंधी आपल्याला कधी कळालंच नसतं. बाहेर पाहण्याच्या आपल्या या मर्यादा आहेत. पण नुसतं आपल्याला माहीत असलेल्या विषयांच्या चौकटीत जरी पाहायचं झालं तरी देखील शब्द स्पर्श रूप रस गंध असं म्हटल्याबरोबर सगळं ब्रह्मांड येतं. काही सोडू शकत नाही. बहिही भूतानाम, बाहेर भूतमात्रांच्या सर्व ठिकाणी तो भरून आहे. म्हणजे सर्व ठिकाणी म्हणजे किती लांब किती दूर. आणि असा जो बाहेर आहे तोच आत देखील आहे. अंतश्च भूतानाम, सर्व भूतमात्रांच्या आत, सर्व भूतांच्या अंतरी, हृदय महाअंबरी, चित्तवृत्तींच्या सहस्र करी उदयला असे जो. ज्ञानेश्वर महाराजांनी काय विलक्षण वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे हृदय महाअंबरामध्ये म्हणजे आपल्या अंतर्यामी ज्ञानरूपी सहस्र किरणांनी जो उगवलेला आहे असा तो आत देखील आहे. आणि तो आत आहे अंतश्च भूतानाम असं म्हटलेलं आहे. तर तो हृदयशेर्जुन तिष्ठती, आत देखील हृदयाच्या ठिकाणी तो वास करून राहतो. या मस्तकाच्या प्रदेशात, हृदयात. म्हणजे तदेजती तन नैजती तद दूरे तदु अंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य बाह्यतः. ईशावास्योपनिषदामध्ये त्याचं वर्णन करत असताना ते जे हालचाल करणारं जे म्हणून आहे ते सगळं ते परमात्मतत्व आहे. आणि ते मुळीच हालचाल करत नाही. तदेजती तन नैजती, ते हालचाल वगैरे करत नाही. ते अत्यंत अचल आहे, स्थिर आहे. तद दूरे, ते अत्यंत दूर आहे. तदु अंतिके, पण जे दूर आहे तेच आत देखील आहे. सर्वात आत ते आहे. तदु सर्वस्य बाह्यतः तदंतरस्य सर्वस्य, आणि जे अंतर म्हणून आहे त्याचंही अंतर ते होऊन राहिलेलं आहे. आणि तेच सर्वांच्या बाहेर आहे. खरं म्हणजे ही काही निरूपण नव्हेत, पण अशा शब्दात सगळे बोलताना दिसतात त्या ज्ञेयाविषयी. याचं कारण जे माहीत नाही ते सांगायला लागतं आहे. आणि ते सांगायला लागतं आहे अशा मंडळींना, आपल्याला, की जे या काठावर आहेत. त्या काठासंबंधी ज्यांना काहीच माहिती नाही त्यांना काहीतरी सांगायला पाहिजे की जेणेकरून बोध होईल म्हणून सांगितलं जात आहे. नाहीतर निर्गुणाला गुणविशेष नाहीत, पण गुणविशेषांनी ते सांगायला लागतं आहे. म्हणून ते सर्वांच्या बाहेर आहे, ते सर्वांच्या आत आहे असं सांगायला लागतं आहे. अशा रीतीने बहिही अंतश्च, बाहेर विश्वरूपानी तेच भरून राहिलेलं आहे. आत हृदयस्थ आत्म्याच्या रूपाने तेच आहे. अचरम चरमेव च, जड तेच आहे आणि अचर तेच आहे. चेतन तेच आहे. मी आशा करता मागच्या वेळेला तुम्हाला ते सांगितलं की परमात्माच, पण परमात्म्याचा काही भाग जड झाला, पंचभूतिक झाला. आणि परमात्माच, पण परमात्म्याचा काही भाग चेतन झाला, जीवरूपाला आला. एकाला परापुरुष असं म्हटलं, एकाला अपरापुरुष असं म्हटलं. एकाला क्षेत्रज्ञ असं म्हटलं, एकाला क्षेत्र असं म्हटलं. पण हे सर्व परमात्माच झालेलं आहे. म्हणून तो जड देखील आहे आणि तो चेतन देखील आहे. जे जड आहे त्या जडाच्या अंतर्यामी काही चेतन देखील आहे, आणि जे चेतन म्हणून वाटतं आहे ते संपूर्ण जड आहे, अज्ञानी आहे, त्याला ज्ञान मुळीच नाहीये. ते म्हणायचं नावाला चेतन, पण पूर्णपणाने मूढ आहे, भ्रांती त्याला झालेली आहे, असं ते चेतन आहे. बहिही अंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात तद अविज्ञेयम. सूक्ष्मत्वामुळं ते इंद्रियांना अविज्ञेय आहे, इंद्रिय त्याच्या संबंधी जाणू शकत नाहीत. न जाणण्याचं कारण ते सूक्ष्म आहे हे आहे. सूक्ष्म जाणायला म्हणून जर इंद्रिय समर्थ झाली तर ते जाणलं जाईल का? जसं आपले साधे डोळे जे पाहू शकत नाहीत ते सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहता येतं. तरी देखील काही सूक्ष्म राहील, तेही जर पाहण्याची सोय केली तर तरीही काही सूक्ष्म राहील. कारण जे जाणून घेणार आहे ते जे जाणलं जात आहे त्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म आहे, म्हणून ते जाणत आहे. जे ज्ञेय आहे जाणून घेणारं, ते जेव्हा जाणतं एखादा पदार्थ तेव्हा जो पदार्थ जाणला जातो त्याच्यापेक्षा ते सूक्ष्म आहे, म्हणून तर ते जाणून घेतं. त्या ज्ञेयाला जाणण्यासाठी म्हणून त्या ज्ञेयापेक्षा अनेक सूक्ष्म वस्तू आणायला लागेल. आणि ते ज्ञेय सर्वात सूक्ष्म असल्यामुळं, त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आणि काही नसल्यामुळं, इंद्रियाणी पराणी आहुहू, इंद्रियेभ्य परम मनहा, इंद्रिय खूप श्रेष्ठ आहेत. कारण विषय किती जड आहेत, त्या विषयाचं सेवन करणारी इंद्रिय विषयांपेक्षा देखील श्रेष्ठ आहेत, सूक्ष्म आहेत. आंबा आहे, आंबा आपल्या ठिकाणी असेल काय जो आहे तो, पण आंबा खाणारं जे इंद्रिय आहे ते आंब्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, सूक्ष्म आहे. इंद्रियेभ्य परम मनहा, पण ही जी इंद्रिय आहेत या इंद्रियांपेक्षा मन अधिक पर आहे, अधिक पलीकडचं आहे, अधिक सूक्ष्म आहे, अधिक थोर आहे. कारण मनाचं जर सहकार्य नसेल तर इंद्रिय विषय भोगू शकत नाहीत. तुम्ही परीक्षा देत आहात, तुम्हाला भूक लागत नाही. भूक न लागण्याचं कारण काय? मनाचं सहकार्य नाही एवढंच कारण आहे. बाकी इंद्रिय तर आपली आपली कामं करायला रिकामी आहेत. पण मन अधिक सूक्ष्म असल्यामुळं, अधिक श्रेष्ठ असल्यामुळं इंद्रियांना देखील न जुमानता मनाची सत्ता तिथं चालते. मनसस्तु परा बुद्धी, बुद्धी ही अधिक पर आहे. यो बुद्धे हे परत असतु सहा, जो बुद्धीच्याही पलीकडचा असा आहे. म्हणून सूक्ष्मत्वामुळं ते अविज्ञेय अशा करता आहे की शास्त्र नेहमीच कोणीतरी जेव्हा निरीक्षण करणारा असतो, ऑब्झर्वर असतो, तेव्हा सिद्ध होतं. याचा अर्थ असा की जी गोष्ट ऑब्झर्व करायची त्याच्यापेक्षा ऑब्झर्वर हा सूक्ष्मच असला पाहिजे, नेहमीच असायला लागतो. त्याच्याशिवाय ऑब्झर्वर कधी वेगळेपणाने ऑब्झर्व करू शकत नाही. म्हणून सगळे शास्त्रीय प्रयोग आहेत ते प्रयोग ऑब्झर्वेशन खाली ठेवता येतात, आणि ते प्रयोग समजणारा कोणीतरी असतो. हे प्रयोग समजणारा जो आहे त्यालाच जर समजायचं असेल तर असा प्रश्न आहे. जे सर्वात सूक्ष्म आहे त्याला जर जाणायचं असेल तर मग भौतिक शास्त्र कोणतंही काम करू शकत नाही त्याच्या संबंधी. कारण भौतिक शास्त्र जेव्हा समजली जातात जाणली जातात तेव्हा इंद्रियांनी जाणली जातात अथवा मनानी जाणली जातात अथवा बुद्धीनी जाणली जातात. यो बुद्धे हे परतस्तु सहा बुद्धीच्याही पलीकडचं असं पाहण्याची बुद्धीला शक्ती नाही, मनाला शक्ती नाही, इंद्रियांना शक्ती नाही. म्हणून कृष्णमूर्ती मग शब्द वापरायला सुरुवात करतात की ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड. जो निरीक्षणाला बसलेला आहे त्याला जर निरीक्षणाखाली ठेवलं तर आणि जर त्याला जाणायला लागलं तर आपला मेंदू आहे तो मेंदू जगतातल्या सगळ्या गोष्टी जाणतो. पण मेंदू जर आपल्या स्वतःला जाणायला सुरुवात करेल आत वळून तर जाणण्याची सगळी प्रक्रिया तो सोडून देतो. मेंदू जर आपल्या स्वतःला जाणायला लागला, जाणायचा प्रयत्न करायला लागला तर जेवढी जाणण्याची म्हणून क्षमता आहे ती सगळी क्षमता सोडून देतो. बाकी सूक्ष्म सूक्ष्म असा विचार करणारा निस्तरंगतेला प्राप्त होतो, निर्विचाराला प्राप्त होतो. म्हणून मनाचं जेव्हा मन निरीक्षण करायला लागतं तेव्हा मन हा फॅक्टर संपून जातो. मनाचं मन निरीक्षण करतं म्हणजे काय करतं? शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही ध्यानाला बसता म्हणजे काय करता ते तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही असं करत असता की मन देखील तुमच्या मेंदूतून उठत असतं. जे विचार आहेत ते तुमच्या मेंदूतून उठत असतात, तुमच्या ठिकाणी उठत असतात. पण तुमच्या ठिकाणी उठणारे जे विचार आहेत ते म्हणजे मेंदूच्या ठिकाणी मेंदूचाच एक भाग जाणायला सुरुवात करतो वेगळेपणाने, तेव्हा दोन्ही संपून जातात. तो जो विचार आहे तो विचार जाणणारा जो आहे तो सगळंच कार्य थांबवतो आणि तुम्ही निर्विचार होता. मनाचं अमन होतं, मनच नाही असं होतं, निस्तरंगता प्राप्त होते. कारण मनाला निरीक्षणाखाली ठेवण्याची सोय नाही. तुम्ही जर त्याला निरीक्षणाखाली ठेवला तर ते संपून जातं. आणि ते संपून गेल्यानंतर मग जे उरतं ते अनुभवात येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात अनुभव घेता संग त्याग नसे. अनुभव घ्यायला जर तुम्ही गेलात, ध्यानाला बसलात आणि म्हणालात की आज मी ते प्राप्त करूनच उठेन तर तुम्हाला कधीच जमणार नाही. कारण तुम्ही मनानी प्रयत्न कराल, तुम्ही तर्क काहीतरी लढवायचा प्रयत्न कराल अथवा मनानी प्रयत्न कराल तेव्हा मनच तुम्ही सोडू शकत नाही, संगत त्यागच घडत नाही. आणि संगत त्यागे अनुभव न दिसे. आणि जेव्हा मनाचाच त्याग होतो तेव्हा अनुभव घेणाराच शिल्लक राहत नाही अशी अडचण होते. शास्त्रीय जे अनुभव आहेत ते अनुभव वेगळेपणाने घेता येतात, इथले अनुभव वेगळेपणाने घ्यायला कोणी शिल्लकच राहत नाही अशी अडचण होते. असं असल्यामुळं ते कायम अविज्ञेय असं राहतं, ते सूक्ष्म असल्यामुळं अविज्ञेय राहतं. जे सूक्ष्म आहे ते आपल्या स्वतःला जाणायला जर गेलं तर ते जाणलं जातं पण मनानी जाणलं जात नाही. मग त्या तत्वाला ते स्वसंवेद्य आहे असं म्हटलं जातं. स्वतःच स्वतःला जाणायला समर्थ. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली आहे ना, ओम नमो जी आद्या, ते आद्य आहे सर्वांच्या प्रारंभी, तेच आहे त्याच्या प्रारंभी कोणी नाही. वेद प्रतिपाद्या, आणि वेद या तऱ्हेने त्याचं वर्णन करतात, तो आहे जय जय स्वसंवेद्या, स्वतःच स्वतःला जाणायला समर्थ असा दुसरा कोणीही जाणू नाही शकत। ते तत्व मात्र तुम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे आत, जे मनाचाही प्रकाशक आहे, जे बुद्धीचाही प्रकाशक आहे, असं एक तत्व आत आहे। फक्त देह मन बुद्धी चित्त अंतकरण अहंकार इथपर्यंत गाडी थांबलेली नाही, त्याच्याही सूक्ष्म कोणीतरी आहे, त्याच्याविषयी चाललेलं आहे। आणि हे जे सूक्ष्म आहे, अधिक सूक्ष्म आहे, सर्वात सूक्ष्म आहे, ते स्वसंवेद्य आहे, स्वतःला जाणू शकतं। म्हणून ध्यानाच्या उत्कट अवस्थेमध्ये जिथं मन ही नाहीसं होतं, तिथं कोणीतरी शिल्लक असतो ज्याला समजतं की मन ही नाहीसं झालं, आणि तो मात्र आपल्या स्वतःला आपण आत्मा आहोत हे जाणतो मनाखेरीज। उलट मन आलं की तिथं अडथळा निर्माण होतो। अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे। तुम्हाला माहितीये की थोडा जरी तर्क तिथं निर्माण झाला, मनाची अमन अवस्था नाहीशी होते। तुम्ही अनुभवावरून पार खाली येता, तुम्हाला सगळा प्रयत्न परत करायला लागतो। तो विचार आहे त्याच्याकडे तटस्थपणाने पाहणं, मग विचारांचे वेग कमी होणं, मग विचारामध्ये परत अंतर पडायला सुरुवात होणं, मग एक विचार संपला आणि पुढचा उठलाच नाही याच्या दरम्यान बराच काळ जाणं, आणि असा बराच काळ गेल्यामुळं जो साक्षी आहे तो साक्षी नाहीसा होणं, कारण तो कशाच्या तरी सापेक्ष साक्षी होता, तोच नाहीसा होणं। आणि जो साक्षी आहे तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम्, जो पाहायला बसलेला आहे तोच स्वरूप बोधामध्ये येणं। स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, आपला आपणच आविर्भाव त्याचा होतो मन संपल्याबरोबर। आणि तुम्ही एक सुख पावता, आणि जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे केवढं सुख आहे, तो लगेच अंतरतो। तिथं थोडी वृत्ती निर्माण झाली की तो गेला, गायब, संपला। आणि वृत्तीरहिततेमध्ये तो सहज तुमच्या जवळ असतो। दूरस्थम चांतिके च तत्, अत्यंत दूर असलेला अचानक एकदम तुमच्या आत येतो, जवळ येतो, तुम्हीच ते होऊन राहता। सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम दूरस्थम चांतिके च तत्, जे अत्यंत दूर होतं इंद्रिय दृष्ट्या, मनाच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने, ते अचानक तुम्ही ज्ञान स्वरूप झाल्यानंतर ते अत्यंत जवळ येऊन राहतं। एवढंच नव्हे तर तुम्हीच ते होता। जे तुम्ही ते होता हे शब्द वापरलेले आहेत ते ज्ञेयाला वापरलेले आहेत। तुम्ही म्हणून जे नाम रूप वर्ण आकारात्मक देह आहे त्याला वापरलेले नाहीत, अशी ही गंमत आहे। बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयम् दूरस्थम् चांतिके च तत्, जे चराचर भूतामाजी असे पंडुसुता नानावन्ही उष्णता असे जैसी, चर आणि अचर अशा पदार्थांमध्ये ते वास करून आहे, त्याच्या अंतर्यामी, वन्हीच्या ठिकाणी जशी उष्णता असावी तसं, तैसेनी अविनाश भावे जे सूक्ष्म दशे आघवे, अविनाश भावानी कारण त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही परम सूक्ष्म दशेला म्हणजे तुम्हाला स्वतःलाच प्राप्त होतात, तेव्हा त्या स्वरूपाचा नाश करण्याचं सामर्थ्य कशातही नाही, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन पोचता। म्हणून ते अविनाशी देखील आहे। तैसेनी अविनाश भावे जे सूक्ष्म दशे आघवे, व्यापून असावे ते जाणावे ज्ञेय येथ, जे एक आतू बाहेरी ते एकच आथी आहे आणि बाहेरी आहे जे एक जवळ दूरी एक वाचूनी परी दुजी नाही परी म्हणजे प्रकार वर का एकदम ज्ञानेश्वर महाराजांनी परी कुठली आणली असं तुम्हाला वाटेल याच्यापेक्षा दुसरा प्रकार नाही क्षीर सागरींची गोडी माझी बहु थडी आहे थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जेगा क्षीर समुद्राची जी गोडी आहे ती गोडी माझी बहु जे क्षीरसागराच्या आत मध्ये त्याच्या अभ्यंतरी खूप आहे आणि थडी आहे थोडी त्याच्या तीरावर त्याची गोडी अगदी थोडी होऊन जाते हे नाही तया परवडी पूर्ण जेगा अशा प्रकारची कोणतीही गोष्ट जशी क्षीरसागराच्या ठिकाणी नाही तशीच हे पूर्ण आहे स्वेदजादी प्रभूती जे जारज अंडज उद्भिज आणि स्वेदज हे जे देहांचे प्रकार आहेत वेगळे वेगळे स्वेदजादी प्रभूती वेगळाल्या मूर्ती वेगळाल्या भूती जयाची अनुस्युती खोमणे नाही स्वेदज जारज अंडज उद्भिज इत्यादी प्रभूती वेगळे वेगळे जे देह आहेत ते देह वेगळाल्या भूती जयाची अनुस्युती असे सर्व देह ज्याच्या ठिकाणी अनुस्यूत आहेत खोमणे नाही त्या ठिकाणी कोणतीही न्यूनता नाही ते ज्ञेय सर्वांच्या ठिकाणी ओतप्रोत भरून राहिलेलं आहे पै श्रोते मुख टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदी न भेदे जेवी पै श्रोते मुख टिळका हे श्रोतृ शिरोमणी आपल्याला म्हटले ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे हे निरूपणाचं या ज्ञेयाच्या निरूपणाचं कोणतंही वर्णन नाहीये आपल्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत हे श्रोते मुख टिळका हे श्रोतृ शिरोमणी तुम्ही श्रोतृ शिरोमणी आहात खरंच श्रोतृ शिरोमणी आहात हे एवढं ज्ञेयाचं वर्णन तुम्ही ऐकताय श्रोत्यांमध्ये तुम्ही शिरोमणी खरंच आहात घटसहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी अनेक घटांमध्ये चंद्राचं प्रतिबिंब त्या घटांमध्ये असलेल्या पाण्यात जर पडलं तर सहस्रावधी प्रतिबिंब चंद्राची प्रत्यक्षात चंद्र त्याच्या ठिकाणी भेद निर्माण न होता जशी पडावीत नाना लवण कणाची राशी नाना म्हणजे किंवा नाना लवण कणाची राशी क्षारता एकची जैसी मिठाच्या राशीच्या राशी आहे त्याच्यामध्ये क्षारतेनी मीठ जसं एकच असावं का कोडी एकी उसी एकची गोडी कोट्यावधी उसांच्या ठिकाणी जी गोडी तीच एका कांडक्यामध्ये देखील एक करवा जरी काढला तरी देखील त्याच्यामध्ये तीच गोडी बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्वा तदविज्ञेयम दूरस्थम चांतिके च तत् अविभक्तम च भूतेषु विभक्तम इव च स्थितम भूत भर्तृ च तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णु च पुढच्या वेळेला हरिओम तत्सत् विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।